1987 मध्ये मी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असताना तेथील प्रत्येक मैफिलीमध्ये मला एक विलक्षण अनुभव प्रत्ययास आला. मी गात असताना रसिक प्रेक्षकांमध्ये स्त्रियांबरोबर पुरुषही रडताना दिसत. मला समजेच ना की माझ्या गाण्यामुळे हे असं दृश्य का दिसावं. संगीत ही कला तर लोकांना आनंद देणारी कला आहे, मग माझ्या गाण्याचा काही विपरीत परिणाम तर होत नाही ना. या कल्पनेने मी अगदी बेचैन झाले होते. अखेरीस न राहून मी काही जणांना विचारलं की माझी विविध प्रकारची गाणी चालू असताना तुम्ही रडता का. तेव्हा मला समजलं की माझं प्रत्येक गाणं घराघरात लोकप्रिय असल्याने त्या त्या गाण्याशी निगडीत अशा त्या प्रेक्षकांच्या आठवणी होत्या. आणि आपल्या राहत्या घरापासून दूर परदेशात स्थायिक झाल्यामुळे आधीच हळवं असलेलं त्यांचं मन माझं एक एक गाणं सुरू झालं की त्या आठवणीमुळे भरून येत असे व एक प्रकारे आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यात उभे राहत. अशी ही माझी गीतं केवळ सोपे शब्द आणि त्यातला सरळ व सोज्वळ भाव सर्वसामान्य स्त्रियांना घरात सहज गुणगुणता येण्याजोगी असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात कायमची कोरली गेली.